Due to unforeseen difficulties, this program maker is not available now, so we pause for a musical break.
Hello.
Welcome to Sushagat Dhanpar. You're in this Sushagat Dhanpar. You're listening to Sushagat Dhanpar. We have some technical issues. We will be playing the music soon. Hello.
Okay, after you can listen to this podcast, but हॅलो मोगल ऐकोप्यानो तुमका माय मोगाचो योकार या आमच्या सुशेगाद दनपार कार्यावळीर ही कार्यावळ तुमकां आयकूंक येता 104.6 प्लॅनेट एफ एम आर ऑकलँड शारांतान हांव देव बरें करूं म्हणटा आमच्या सगळ्या ऐकोप्यांक जाणें ट्यून केला आनी कांय कारणाक लागून लोक आहा आमच्या शारांत ऑकलँड शारांत बिझी आहा एज ताणें म्हाका सांगून दिलां की आमी मागीर पॉडकास्ट आयकतले बट हांव सद्याक जाणो की इंडियेक लोक आयकता हाँगकाँगाक तान लोक आयकता मलेशिया लोक आयकता ऑस्ट्रेलियाक तान लोक आयकता तो तुमकां सगळ्यांक हांव देव बरें करूं म्हणटलो आयज आमच्या स्टुडियोन तर कोण ना पूण आमी इंटरव्यू कोत्ता बाय बेनिल्डा बाराबोर जे आहा वेलिंग्टन शारांत तर बाय बेनिल्डा म्हाका ऑकलँडाक मेवल्ले आमी एक आमच्या इगोजेन आल्फा प्रोग्राम कोत्ताले तर आल्फा प्रोग्राम लास्ट डे जालो त्या दिसा आमकां जॉयन केले आमी आनी सर्टिफिकेटी आमकां मेवलो की आमी हो प्रोग्राम काबार केलो आल्फा प्रोग्राम आनी तेन्ना बाय बेनिल्डा आयल्ले थिंगा तर खूब उमेद म्हाका की आमचे गोंयची भयण मेवली म्हणून आनी तिणें आपणाचो वावर कोत्ता ती म्हाका सांगून हांव खूब खोशी जालो आयकोनूय हांवें म्हणलें वाव आमचे गोंयकान भयण आहा हांगा वेलिंगटनान आनी तिणें आपणाचो आपणाचें जिवीत देवाक भेटवेलां आनी तें खूब वावर कोत्ता तर आयज आमी उलयतले ताजे कडेन की कोत्ता कितें आनी कितें कोत्ता तें वेलिंगटन शारान तर बाय बेनिल्डा कॅन यू हियर अस हां सो हो इंटरव्यू मात्सो लोक आयकतल्यांक हांव पयलां सांगता मात्सो आयकोंक डिफरंट लागतलो कित्याक आमी फोनार इंटरव्यू कोत्ता म्हणून तर बाय बेनिल्डा तूं आमकां तुजे वयर आमकां कितें म्हायती दिशी आनी गोंया हिंच्या शारांत गोंया
ओके आनी एक भाव
हा सांगशी तू हांगा न्यूझीलंड शारांत किती पावली आनी तू कितें कोत्ता म्हणून तू हांगा पावली काय
हांव एक संस्थेन हा एक्चुली त्या संस्थेचें नाव इन्स्टिट्यूट फॉर वर्ल्ड इव्हॅन्जलायझेशन आयसीपी मिशन जावन
आसा ओके
शॉर्ट फॉर्मान आयसीपी मिशन म्हणटा तेका
तर आयसीपी तुवें आतां म्हणला इन्स्टिट्यूट ऑफ वर्ल्ड इव्हॅन्जलायझेशन आनी आयसीपी सो आर दे टू डिफरंट वर्ड्स ऑर
बिकॉज दॅट इज इटालियन वर्ड
ओके इन्स्टिट्यूट कॅथोलिको
पेर पेर म्हणल्यार फॉर इन इटालियन ताका लागून ते ई हा तितून
ओके तर हाका लागून ताचें एब्रिवेशन आयसीपी बट इन इंग्लीश इट इज ओके सो इन इंग्लीश इट इज इन्स्टिट्यूट ऑफ वर्ल्ड इव्हॅन्जलायझेशन
वर्ल्ड इव्हॅन्जलायझेशन
व्हेरी गुड व्हेरी गुड तर तू ही संस्था जी आहा ताजे विशीं तू आमकां कितें सांगशी की कोणे ही संस्था घडून हाडलेली आनी हिंच्या गांवान ती घडून आयल्या ती
ही एक लायक खाजारी जोडे ले कापल मारियो आनी आना कापेलो म्हणून ते मोल्टा गांवांची आशी ते देखून आमचे संस्थेचे हेडक्वॉर्टर जावन आसा मोल्टा सर ही एक ही संस्था एक तेणी स्टार्ट केल्ली ती एक कॅथोलीक लायक मिशनरी भाव भयणाची अंतरराष्ट्रीय संस्था इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ कॅथलीक ले फेथफूल दुसरें म्हणल्यार आमी कॉव्हेनंट कम्युनिटीज तर आमी कॉव्हेनंट घेताय Catholic जावन आमच्या संस्थेक वाटिकनांतल्यान पॉन्टिफिकल रायटूय आसा. म्हणजे आमकां ती पदवी आहा खंयच्याय गांवान वचून प्रिचींग करपाक बी तशें. आनी थावनंट कम्युनिटीज म्हणटच आमी रिलीजियसां बरी वावज घेनात, पूण देवाक आनी इगोरचे मुखार भास दिता हे संस्थेंतल्यान आमकां देव आपोवणें पाळूंक इट्स अ कॉल सो ते पाळूंक
ही संस्था कॅथोलिक आमच्या इगोजेक जोडलेली आहे. सो इट हॅज बीन अप्रूव्ड बाय द पोप. आणि तुवें आता जर बरे भाषेन आता तू एक म्हणलेले की आम्ही वाव घेता तर आता आमच्या कॅथोलिक इगोजेन किती म्हणतात सेक्युलर फ्रान्सिस्कन्स म्हणून आहात. सो दे आर ऑल्सो ले पीपल हू टेक अ वाव आणि त्यांचे प्रेपरेशन असतात दोन तीन वर्षां त्यांना लागतात प्रिपेअर जाऊक. इज इट सिमिलर, इज इट समथिंग लाईक दॅट?
आमकां तशेंच पयली आमी एक स्कूल ऑफ मिशन म्हण करतात.
ओके.
ते एक पांच म्हयन्याचे स्कूल जावन आसा. थोड्या गांवांनी आमी तीनूच म्हयन्याचे करता. इंडिया आमी तीन म्हयन्याचे करता, पण हांगा न्यूझीलंडार आमी पांच म्हयन्याचे इंटेन्स रेजिडेन्शियल प्रोग्राम तो विथ पार्टिसिपंट्स फ्रॉम वर्ल्ड ओवर.
ओके. तर तू किती म्हणून सोदता की तू म्हणून सोदता की इंडियाक बावळती लोक चोड तो तीनूच महिने म्हणून हांगा पांच महिने
थिंगा जागो मेळना.
शॉर्टेज शॉर्टेज
खूप कठीण. हांगा कितें जालें, आमचे ओन हे आसा, बिल्डींग आसा, मॉनेस्ट्री आहा हांगा इन न्यूझीलंडान.
ओके.
तर सेंट जेराज मॉनेस्ट्री म्हणून वेरी फेमस इट इज.
ओके.
तर ते दॅट्स वाय पांच महिने आमकां करूंक सोंपे जाता हिंगा.
ओके. तर मागीर ते पांच महिन्याचो तुमी कोर्स करतोस, मागीर आनी कितें करता?
होय, पांच महिन्याचो तो कोर्स करून तो इट्स वेरी इंटेन्स प्रोग्राम. पयले तीन म्हयन्याक टिचिंग्स आसतात सगळे दुसरे भाशेचे टिचिंग्स, मागीर कम्युनिटी लायफ, आणि मागीर दुसऱ्या महिन्यात मागीर ते ट्रेनिंग आमकां टेस्टिमनी दिवपाक आणि कितें ते इव्हेंजलायझेशन करपाक तेचे ट्रेनिंग. सो पांच महिने झाले म्हणटच मागीर आमी डिसर्नमेंट करता, रिपीट करता एक देव आमकां खरेंच कॉल कॉल म्हणजे
देवाचे
मागीर जाले म्हणटच आमी ते मागीर जॉयन जाता. खरें आमकां ते डिसर्नमेंट सारके जाले जाल्यार मागीर आमी जॉयन जाता.
आनी जॉयन जातोच मागीर सो मागीर कितें जाता, जॉयंट जातच तुवें तांच्या बरोबर रावपाचे की तूं आपणाचे
आपणाचो घरा रावपाचे? तांच्या बरोबर रावपाचे म्हणजे दॅट इज बिकॉज सी एक्च्युली ते दीस हे संस्थे न दोन भाशेचे हे आसा, कितें ते
दोन भाषेचो लोक असतात.
एक्सप्रेशन वी कॉल इट एक्सप्रेशन, दोन भाषेचे एक्सप्रेशन हा. एक मिशनरी कम्युनिटी
आणि
ह्याच्या भीतर आमकां पादरी बी आसा, आमचे दोन पादरी आसा आणि दोन सेमिनेरियन बी आसा. आणि दुसरे म्हणजे लोकल कम्युनिटीज. तर आय हॅव जॉईन द मिशनरी कम्युनिटीज. हांव एक मिशनरी कम्युनिटी. तर हांव वी लिव्ह इन द कम्युनिटी जस्ट लाईक सिस्टर्स अँड लाईक मॅन्स अँड प्रीस्ट हाव दे लिव्ह इन कम्युनिटीज. ते भाषेन आम्ही बी एक कम्युनिटी रावता बिकॉज आय एम इन अ मिशनरी कम्युनिटी. अँड सो मिशनरी कम्युनिटीन रावपाक आम्ही पयली एक वर्स आमकां जस्ट एक्सपिरियन्स करपाक कांयच ना, जस्ट एक्सपिरियन्स. आणि मागीर एक ते वर्स जातच मागीर दोन वर्सां आमी फॉर्मेशन हा आमकां दोन वर्सांचे.
ओके.
आणि आफ्टर दॅट दोन वर्सांचे फॉर्मेशन जातच मागीर आमी कव्हनंट घेतात दोन वर्सांक. दोन वर्सांनी मागीर रिन्यू करतात आनीक तीन वर्सांक, मागीर पोते रिन्यू करता पांच वर्सांक. आणि मागीर आयसीटी मिशन आमकां इनवायट करता लायफ कव्हनंट करपाक. सो तेन्ना आमी लायफ कव्हनंट करता.
ओके. तर तुका आतां कितलीं वर्सां जालीं तूं ह्या संस्थेन?
हांव ह्या संस्थेन एक्चुली म्हाका फॉर्मेशन ती सगळें दवरून 15 वर्सां जालीं.
आवयस.
हय.
जावं तुवें
2006 जॉयन जाल्लें
तुवें तुजें जिवीत देवाक 15 वर्सां आतां भेटयलीं. जावं.
हय.
आयकोन मातसो शिशिरो आलो कित्याक आमी हांवें म्हजे बायलेक म्हजे जिवीत 10 वर्सां भेटयले म्हणून भायर पळयात टायम मेळल्यार देवाकूय भेटया. तर आमी आनी एक क्वेश्चन घेवया ब्रेक आमच्या घेवच्या पयली. तुमचो ह्या संस्थेचो मिशन आनी विजन कितें?
विजन म्हणल्यार आमचे वी हॅव कॅरिझम, आमचे कॅरिझम म्हणटा आमी ताका, या ते कॅरिझम वर्शिप आणि इव्हेंजलायझेशन, देवाचे आराधन करचे आणि देवाची बरी खबर फोरकटणी, दीस इज आवर कॅरिझम.
तर
ते बिसाइड्स दॅट वी हॅव आर स्पिरिच्युअलिटी
आणि
आमची स्पिरिच्युअलिटी पार्टली जेझुइट इग्लेशियन
आणि
पार्टली कॅरिस्मॅटिक.
तर
तेचे हे प्रमाणे आम्ही आमचे काम करतात, दॅट इज आवर विजन, दॅट इज आवर मिशन.
सो इट्स द बेस्ट ऑफ
टू डू विथ इव्हेंजलायझेशन इज आवर वर्क.
सो इट्स द बेस्ट ऑफ टू वर्ल्ड्स, इग्निशन एज वेल एज द कॅरिस्मॅटिक कॅरिझम.
वाव,
वाव. And I liked
yes.
on the website where you had, you know, ICP mission to know Christ and to make him
and
known.
And make him known.
And
right.
I mean, wow,
to make
that
know
is
Christ and make him
that
known.
That even brought back memories to me when in my youth days, how can I say, in 1995 I was part of the Catholic Charismatic Renewal. I was also in the youth group, and from 95 to 2000 I was a very active member back in Goa. And I mean, the glory of God, and there was a lot wonderful things we got to see through dedicating our life to Christ. And I mean, that is that's a wonderful time. Before we go to the next segment, we'd like to take a song, and we'll come back to you, Benilda,
and news also.
Okay
so yeah.
जुलयची 24 तारीख सुसेगाद दनपार आयकोप्यांक म्हजो माय मोगाचो योकार हा तुमचो इश्ट फ्रँकी फर्नांडीस मेलबर्न ऑस्ट्रेलियासून तुमकां ह्यो गोंयच्यो खबरो पावयता. गोंयच्या सरकाराच्या आदारान बेकायद्याची गोंयांत मायनिंग करतल्यांक ह्या सुमनांत सुप्रीम कोर्टा विशीं धपको बसलो. भारताचे सुप्रीम कोर्टान गोंयच्या सरकाराक आनी वेदांता लिमिटेड हाणें कोर्टा मुखार दवरलेले रिव्ह्यू पिटिशन नाकारले वो डिसमिस केले. सुप्रीम कोर्टान फेब्रुवारीच्या 2018 वर्साक 88 मायनिंग लिजीस गोंयच्या सरकारान 2015 वर्साक रिन्यू केल्ल्यो त्यो रद्द केल्यो, आनी हे बाबतीन गोंयच्या सरकारान आनी वेदांता लिमिटेडान सुप्रीम कोर्टा मुखार रिव्ह्यू पिटिशन फायल केल्ले. गोवा फाउंडेशन हाणें हे पिटिशन विरोध केले, आनी डॉक्टर क्लॉड आल्वारीस हाची आमकां माहिती दिता.
दिस इज एक्स्ट्रीमली गुड न्यूज एंड इट ब्रिंग्स In our mind, it brings to an end the entire saga of mining, illegal mining. In our opinion, आमच्या मतीन आता हे मायनिंगाचे कितें चालूच आसतले, केसी फायल करून ते आता तरी बंद जाताले. आता सुप्रीम कोर्टान स्पष्ट केला कानून कित्याक म्हणून हे सगळे लीस आम्ही ते सरकारान दिले त्याचे रद्द झाले, ते सगळे कॅन्सल झाले आणि त्याला रिन्यू करूक जायनाच. आणि आता तुम्ही किती करताले, तुम्ही आता त्याला ऑप्शन करूक जाय नाही तुका कॉर्पोरेशन करूक जाय ना कितें कर, पण तुमका ही लीस या सगळे पार्टींक तुमका परत दिवंक जायना.
देव बरी करून डॉक्टर क्लॉड आल्वारीस. ओल्ड गोवा हांगा सेंट कॅजिटन इगोर्जीच्या सामकाराक बेकायदेशी बांदकाम हाचो विरोध सोबंद गोंयांत तसो गोंयांत भायर भरपूर गाजता, कारण ह्या बांदकामांत बीजेपीचे स्पोक्सपर्सन शायना एनसी आनी गोवा फॉरवर्ड हाचो ट्रेजरर सुरज लोटलेकर हाचो हात आसा म्हूण गमन आयला. हे बांदकाम ओल्ड गोवाच्या वर्ल्ड हेरिटेज साईट ह्या जाग्यार चालू असा. गेल्ल्या आयताराक गोंयांत भरपूर पाऊस पडलो खरो, पूण सेंट कॅजिटन हाच्या सामकाराक जमिल्ले विरोधी मात हालो ना आनी सरकाराक मात धुवून काढलो आनी शिटकावणी दिली की हे बांदकाम जाता तितले बेगीन बंद करचे म्हूण वो लोक फुडें सरोन ते मोडटेले म्हूण. फादर नॉयल डिकॉस्टा आमकां सांगता कशें करून गोंयचो सरकार ह्या बेकायदेशी कामांत गुंतलेलो आसा ते.
खंयच्यान तरी बरो पॉवरफूल पॉलिटिकल प्रेशर आसा आनी आमीच निवडून हाडलेले गव्हर्मेंटांतल्यान, कोण आतां भायलो न्हू, आमीच निवडून हाडलेले गव्हर्मेंटांतल्यान हो प्रेशर आसा आनी हो प्रेशर आसलो म्हणूनच ही सगळी फ्रॉड आसून पासून परमिशनां मेळ्ळी. आतां आमकां विचारूंक जाय कोण आसा हितून सेटिंग, हे सेटिंग करपाक कोण आसा, हे फिक्सिंग करपाक कोण आसा, आनी जरी कोण ते आसा आमी जाणा. अरे आमचे जे व्हॉलंटियर्स आहात सुमार 50 कोर ग्रुप आणि सुमार 500 व्हॉलंटियर आहात. अरे आता तुम्ही जायचे जाण येईल, आम्ही स्ट्रेट अवे सरकारात आणि जे खोची पार्टी तिथं इन्वॉल्व असा त्यांना सांगता तुम्ही त्यांना फ्रॉड करून परमिशन दिले 2022 इलेक्शनातले आम्ही तुमच्या राहत आमच्या मनीस घालतले जे जे कॉन्स्टिट्युएंसी तुम्ही झगडता किती घालतले मनीस बसपाक नाही सांगपाक की तुमच्या पार्टीक वोट दिला का म्हणून आम्ही बसचे ना थंय. आम्ही सांगतले तुमच्या पार्टीक वोट दिला का म्हणून कित्याक तुम्ही असले आणि तुम्ही या दोन्ही पार्टी जे असा त्यांना सांगता 2022 पहिली तरी हे कन्स्ट्रक्शन बंद जायना आणि वसना म्हणून आम्ही जे व्हॉलंटियर्स तुमच्या आज असतात.
This structure has to be demolished. If it is not demolished by the court or by the government, I think we all have to come and with tongs and hammer demolish it. So then only it will be, then only the movement will be, will come to fruition and will be successful. And ते आमकां करचेच पडटले.
तो जाण आसलो प्रोफेसर प्रजाल सकटदंडे. कमीचो 1.5 वर्स जाले COVID-19 ह्या पेंडेमिकान सापडून जायत्या जणांक लुकसाण जाले. तातूंतले आमचे 33 वो नाटकान काम करतेले भाव भयण्यो वो हजारांनी जे हे इंडस्ट्रीक आधार करतात ते. हालींच गोंयच्या सरकारान हांकां एक वन टायम सेटलमेंट म्हूण 10,000 रुपया दिवपाक थारायले. ही एक बरी गोष्ट, पूण आतांच्या मार्गायेंत ह्या 10,000 रुपयान कितें करपाक जाता काय हे विशया बाबतीन गोंयचो फामाद कलाकार राजदीप नायक आणि वसंती जाचे आम्ही जायते हासपाचे व्हिडिओ पळतात आमकां सांगता.
कलाकारांक 10,000 रुपया जे गव्हर्नमेंटान वन टायम सेटलमेंट डिक्लेअर केले, म्हाका दिसले की ही वन टायम सेटलमेंट फाटले 1.5 वर्स सगळे कलाकार, म्हणजे हांव फक्त नाट्य कलाकार म्हणना, नाट्य कलाकार भितरले पड्डे लावपी धरून सगळे मेकअप करपी, बरोवपी, डायरेक्टर हे सगळे, तियात्रवाले, भजनवाले, कीर्तनवाले, पेंटिंग करपी, मूर्तीकाम करपी, हे जे जे सगळे कलाकार आशिल्ले पळय आणि जे टोटली डिपेंड आशिल्ले कलेचेर, त्या लोकांचो उदरनिर्वाह म्हणजे पोट भरपाचो सध्या प्रॉब्लम झाला. म्हाका दिसता ते उलयले कारण हो लोकशाही राज्य आहे, डेमोक्रेसी, आणि हांगा प्रत्येकाक आपले मत उक्ते करपाचे अधिकार असा.
देव बरे करू बाप राजदीप. म्हजे भाशेन हजारांनी लोक दर सोमारात तुझे आणि वसंतीचे हाचे हासपाचे व्हिडिओ पळोवपाक आशेन रावतात. ते म्हणताना लोकशाही देशांत सरकारा विशीं आवाज करपाचो जण एकल्याचो एक हक्क जावन आसा, पण हे मात राजदीप नायकाक मारक पडले. सरकाराची टीका केल्या हे व्हिडिओ भायर सरता तेच राती ताचे गाडयेचेर कोणे तरी अटॅक केलो आणि राजदीपाक लुकसाण भरचे पडले. हाच्या उपरांत जायत्या कलाकारांनी राजदीप नायकाक आपलो तेको दिलो आणि गोयच्या सरकाराक ह्या अटॅका बाबतीन जबाबदार थारायला. तर आयकोप्यानो येवजण असले आमची सुसेगाद दंपार गोयच्यो खबरो मेळव्यात दुसऱ्या सोमारात. ते मेरेन मोग आसुंदी.
मोगाड आयकोप्यानो तुमकां परत येवकार ह्या आमच्या सुसेगाद दनपार कार्यावळीर. ही कार्यावळ तुमकां लायव्ह आयकूंक मेळटा ऑकलंड शारांतान 104.6 प्लॅनेट FM. बाब फ्रँकी, तुका आमी देव बरें करूं म्हणटा तुमी ह्यो आमकां मुखोल खबऱ्यो आयकूंक दिल्यो गोंया सावन. आमचे मेलबर्न, तूं आहा मेलबर्न वाटी, आमच्यो गोंयच्यो मुखोल खबऱ्यो तुवें आमकां आयकूंक दिल्यो, आख्या संवसाराक आयकूंक मेळ्ळें. आमी मागता देवा कडेन तूं ऑस्ट्रेलियाक आहा आनी बरे भाशेन आहा म्हणून. आमी ऑकलंडाक आसून आमी खूब आयकलां की कोविडाच्यो केसी ऑस्ट्रेलियाक खूब वाडल्या आनी आमच्या गव्हर्मेंटान ट्रॅव्हल बंद केला ऑस्ट्रेलियाक वचोंक, पण तुमी सगळे ऑस्ट्रेलियाक आहा आनी बरे भाशेन आहा म्हणून आमी देवा कडेन मागता. तर आमच्या बरोबर आहा बाय बेनिल्डा, बाय बेनिल्डा फोंडेची. तिणें आमकां सांगलां की ते आयसीपी आयसीपीई मिशनाक तिणें आपणाचो आपणाचें जिवीत बेडयलां. देवाची बरी खबर, जेजूची बरी खबर संवसाराक परगटूंक, संवसाराक इवँजलायज करूंक. तर हांव बाय बेनेडा हांव त्या वॅबसायटार पळयतालो तेन्ना हांवें पळयल्लें की आनी तुवें म्हणलां ती खबर मिशनरी कम्युनिटीज आनी लोकल कम्युनिटीज, तर हें कितें तें तूं आमकां सांगशी आनी ही आय सी पी कितल्या कितल्या हिंच्या हिंच्या देशांनी आसा ती?
तर मिशनरी कम्युनिटी आणि ते लोकल कम्युनिटी म्हणजे दोन एक्सप्रेशन्स म्हणता आम्ही, दोन भाग असे ना. सगळ्यांकूच मिशनरी जाऊक असे कम्युनिटीन राहूक हे आपण येना. आणि सगळे मिशनरी कम्युनिटीन रावले जाल्यार भायर वचून तितले लोकां मध्ये इव्हेंजलायज कोण करता न्ही. तर देवाची येवजण बरी आहा ती आणि देवाची येवजणे प्रमाणे आम्ही थोडी जाणां मिशनरी कम्युनिटीन आहात आणि थोडी जाणां आमची भाव भयणी लोकल कम्युनिटीज आहात. तर लोकल कम्युनिटी म्हणजे आता मिशनरी कम्युनिटी तुका सांगले हांवें, आम्ही रेजिडेन्शियल सिस्टर्स फादर तसे रावतात त्या भाशेन आम्ही कम्युनिटी भितर रावता, रेजिडेन्स रावता एक घरान आणि आमचे जिवीत सगळे एकमेका बरोबर वांटतात आणि आमचे काम बराबर करतात, आम्ही एक बराबर जेवतात, बराबर रांधतात, आम्ही बघत झगडतात बिन.
दॅट इज लाईफ अँड पार्सल ऑफ लिव्हिंग टुगेदर इन अ फॅमिली.
गुड लर्निंग विथ कित्याक आम्ही दुसऱ्या गावांची असतात न्ही
सगळी
गोंयकार ना. आम्ही गोंयकारात पासून बराबर असू जाल्यार आमचे कितले जाता.
पण
आम्ही हिंगा एक इंडोनेशियाचे एकले मलेशियाचे एक दोग जाणां मॉल्टाची हांगा, हांव दोग जाणां आमी एक इंडियाची हाय, हांव गोंयचे आनी एकलो कर्नाटकाचो बेंगलोरचो हांगा. तर सगळे आमी सारके इंटरनॅशनल, इवन कोरियाचे पासून हांगा, तर सारके इंटरनॅशनल कम्युनिटी हांगा.
तुम्ही आता मिशनरी कम्युनिटी झाली आणि लोकल कम्युनिटी म्हणता ती हिंची?
तर लोकल कम्युनिटी म्हणल्यार ते हे असं म्हणजे कम्युनिटीन त्यांचे कुटुंब दे आर फ्रॉम लोकल एरिया, आपआपल्या घरांत ते आपआपल्या घरांत रावतात आणि सेक्युलर ऑफिसांनी काम करतात.
ओके ओके ओके.
पण ते रेग्युलरली दोन हफ्त्यान एक पावट मेळून प्रेयर मिटींग टिचींग फॉर्मेशन करतात आणि सेक्युलर ऑफिसान काम करूनय ते त्यांच्या कामाच्या जाग्यार ती कॅरिझम प्रॅक्टीस करतात,
तर आता तर यु नो इफ वन वॉन्ट्स टू हांव दर आता मेंबर जावंक सोदता जाल्यार हांवें जावंक शकता की ते फकत म्हाका देवाचे आपोणें आसूंक जाय?
देवाचें
आपोवणें पयलीं सद्याक. वय येस ऑलवेज इट वील बी देवाचें आपोवणें, बट देन इफ आय वॉन्ट टू बिकम अ मेंबर देन
देन इफ यू वॉन्ट टू जॉयन द लोकल कम्युनिटी देन यू हॅव टू हॅव अ कम्युनिटी इन ऑकलंड. आमचे आय सी पी कम्युनिटी इज नॉट देअर इन ऑकलंड, सो यू कॅनॉट जॉईन, यू हॅव टू मूव टू सिडनी. आमची क्लोजेस्ट कम्युनिटी इज इन सिडनी, वी हॅव अ कम्युनिटी इन सिडनी, वी हॅव पोलंड, इंडोनेशिया, इटली, इंडिया, इंडिया बँगलोर आणि कोलकाता हा, मागीर ऑस्ट्रेलिया सिडनी हा, सिंगापूर हा, मॉल्टा हा, तर 7 देशांनी आम्ही हा. तर तुका जाय ते कम्युनिटी
टू
मूव देर
Baptist wants to ask you a question.
Yeah.
Can we not create a community here in the sense with all the information we have? If there is in Sydney, we can always have another one here in Wellington or Auckland.
Yeah, you can. But yeah. If you, there need to be other people because as a community, malara ekach so family zai nani.
Right.
If you have tumche aata doctic jana aata Baptist join jata ani Francis join jata ani Anikoni join jata, so tenka to sagalyanche deva apone hane tenka ye hela ki amkai ye bashin raunk khushi ha, you know, sala yeah, we could definitely start.
Okay,
so
there's a possibility.
So there is a possibility that I mean commerce kurta zaleri through the church it has to happen or something like that.
नो थ्रू द मिशन. सो आम्ही आमगेले कोण वडील आहे पण दे वील टेक ओवर, मीन्स दे वील काइंड ऑफ लियर्स विथ युअर, यु नो, टू तुमच्या फॉर्मेशन, तुम्ही कितें करतात, कशे करतात, सो तुमच्या मध्ये एक लिडर करतली, कोण लिडर जातलो तुमच्या मध्ये, नो, एक वन पर्सन. सो लिडर मिनींग जस्ट कोऑर्डिनेटर, सो लाईक दॅट, यु नो, हू हॅज अ स्ट्रॉंग दिस देअर, हू वॉन्ट्स टू, हू कॅन बी अ लिडर देर. सो आम्ही ते भाषेन ते, यु नो, वी वील प्रे विथ देम, वी वील मीट देम, We will see how we can form the community there. So we will coordinate and we will help, we will assist. The mission itself will assist. We will not just leave you all by yourself and say, okay, tumi tumi kora, tumche tumka community zangzai zala, tumi kora, and wagera amka. So that, there needs to be some connection, no?
Yes. Right, yes.
Formation has to be there, and kite tumi poili ek waras rawat, tumka koshen dista tempo ayat, no? Tumka horet zangzai, this is our charism, this is amgele ko sonsecha barabar shogle sangot, tumka maiti diun, like your formation kota mai slowly, you know? Yeah. And then accordingly, zalef mai ke tumi slowly kurun, like a community ke form, mate covenant getat magir. Even the local community people do take the covenant, but then the covenant is for local community.
Okay. Tor ata to, to understand it a little better, to mulle na, see, you are yes, sonsten tu missionary. Ani I vachla basun tumcha website ir ki missionary ha companions ha friends ha friends of the.
Right.
So what is the difference in all three?
So they are all come under the missionary communities. So even in the, like unlike local communities, local communities will can take jobs in secular jobs.
Okay.
But missionary just a companion cholha, that is still will be only worship and evangelization charism.
Oh,
they will not take up secular jobs.
Okay.
They are more connected with the mission.
Yeah, so it's like the Martha's and the Mary's. So they'll be the workers and those
correctly
who are
correctly said, Martha and Mary.
Martha and Mary, correctly said.
But they will be not living in the community. Companions live outside of the community.
Mm. Okay. And the friends?
But they will... Yeah, they will meet more often. They are very much connected, very direct connection with the ICP mission.
Mm-hmm.
Yeah, missionary communities. Yeah.
Okay. And so, can you like tell us what is a day in the life of Benilda? So, you know, tujhe ek ya sonsten tu aata missionary kota. So, what is the day in the life of Benilda?
Yeah. So my day begins here. Now we have changed the timetable a little bit. We begin a little later and also winter kind of thing. But otherwise, I mean, my day would begin at 7 o'clock. But even though now the day begins in, I'm talking about myself, morning prayer. So we have loud, so liturgy of the hour. So that is the morning prayer.
Mm-hmm.
We begin at 7:45.
Mm-hmm.
But I go like early, like 45 minutes early. I will go like by 7 o'clock, I will be in the chapel.
Mm-hmm.
I have my time of personal prayer. We have to have at least an hour of personal prayer.
Mm-hmm.
So I go by 7 o'clock, 7:45 is my thing. But I am also in charge of liturgy.
Okay.
Sir, I'm because 7 o'clock, I'm ka adoration ha. 7:45 adoration and morning prayer. So the adoration and sogle arrange karun zai chapel and so I sogle to begin also na sogle te ready kota. I do my personal prayer. Like 7:45 I begin the morning prayer with the whole community. They all come in the chapel. We start the morning prayer. Father comes. He expose the blessed sacrament and we have morning prayer. Magir, it gets over by after 1 hour, 8:45 finish. Magir, we go for breakfast. After breakfast, by 9:30, we start with our work. So everybody has got different responsibilities. We have got, because besides responsibilities in the community, responsibility has, so international office will also, you know, because we are one. So, like, they will also have given us some work, you know, tinga kite kaam karun zai, inga kite stolta, tinga kite organize karun zai, tinga organize karun zai. And now with this Zoom and, you know, online, everything, it's like endless number of things happening.
The possibilities
activities are happening
endless,
all
yes,
over.
Yes.
Yeah. Well, so, titun, I mean, from 9:30 we start with that. Then 1 o'clock we have a lunch. Except for Friday. Friday is a fasting day. We don't have breakfast and no lunch. Then we have a early dinner at 5 o'clock. Yeah, so that is Friday. But other days, during our lunch break on Fridays, we don't have lunch. We have 1 hour of intercession. Yeah. So other days, it is just like normal life. Then on Tuesday, there are different things on different days.
Okay.
Tuesday afternoon, I have a leadership meeting because I'm also in the leadership. a leadership meeting. 5 o'clock we have mass, community mass. We have a priest here, resident, mm-hmm. who is also with us. So our priest. So we have mass here. And then like it later in the evening, we can either some Zoom meetings or you can have your dinner. And that is like, you can choose your time and come play evening.
So that is your whole day. Baptist has a question he wants to ask you.
Belinda,
but different days we have different things. Like on Wednesday morning, I have a Bible study. So we have a group of 10 people who come every Wednesday. Okay. We have a Bible study till like 12:30, like that.
Okay, Belinda, all these activities are there. You have your breakfast, lunches, and these are great. Funding kind of melt at Umka.
I didn't get you much, Baptist.
Funding kind of melt.
That's
a very important
question. Right?
Yeah.
So we don't have
Ami
Karma Cosmetics.
Mm-hmm.
We don't have a job.
Correct.
So we are totally the missionary community. As such, especially those, not the companions, those who are living in the community, we are totally dependent on providence, divine providence. Sir, I devachir patyatat, amka sogle amche bread and butter sogle yung. Even when we do go for missions, we do parish missions, we do schools in the schools, we do missions in schools, whatever programs we may do, we never tell them, this is our quote. You know, we are going to charge this much. No, we never tell.
Okay.
We just tell them, you can give us a love offering. Tumhi kitan dita te, ami kata ni yata. Amche, at least amche petrol tari to cover zaun kus bae che, ne?
Okay.
So that we are not like enough totally.
So everything is on donations.
God has somehow provided for us in small little ways. We are not living like that. We don't have big bank accounts and things like that. Small amounts, but yes, we are kind of, God is taking care of us.
Yep, fantastic.
So, I call on itle and tumi kotta, to tumche endorsements, like, you know, I mean, who endorses y'all? Have y'all got endorsements in terms of, like, the bishop of, or the cardinal of New Zealand has allowed y'all to be in New Zealand, or thank you, thank you?
Yes. It has to be. We are always under the local bishop.
Okay.
So, and because we have a pontifical right, hamchi. So, deka lagon am bishop kono samka bishop amka naam unchi na thodkon mona. So far, we always have the protection and also the, you know, the NOC kind of, you know, objection kind of for from the bishop.
तर बाय बेनिल्डा आमी ये आयकॉन आमी खूब होशी झाले की ही संस्था न्यूझीलंड आका तर आमी फुडलो आमचो सेगमेंट घ्यायच्या पहिले आमी एक कांतार आयकोया
बरे
Shinuli Sadi दिस गोया मुई वाडत वाडत बेता सगले जाणा त्या दुयेसाक अकत ना रे पुता एकल्या गेडस आसत तर मागीर दुसऱ्याकूय येता देखून मेवता त्या पिशाण्याचेर कोरी ना कांय ताता येडस दुयेन जायी तरशी मी तिरीन माती देखून बावांनी गुंयच्या हुंय पेटय ना कांत वाती सरकार आमचो बोब मात्ता दिसांनी राती उदार कोरात म्हणून फर्मा शिजली ती पोती येडस दुयेंस जायी तरशी मी तिरीन माती देखून बावांनी गुंयच्या हुंय पेटय ना कांत वाती
माय मोगाचो योकार तुमकां पोत्तून आयकतल्यो ह्या आमच्या सुसायगाद दनपार कार्यावळीर तुमकां आयकूंक येता 104.6 प्लॅनेट एफ एमाचेर. आमी आतां आयकलां बाय बेनिल्डान आमकां ह्यो होबरो सांगल्या बाय तूं आमचे गोंयचे शारांचे फोंडेचे आमकां खूब उमेद म्हाका तुजी कोंकणी आयकून हांव खूब होशी देव बरें करून तुवें आमी हांव जाणो आमी कॉमर्स केल्लो तेन्ना इंटरव्यू आमी आमची खबर चलताली आमी इंग्लिशीन कोंकणीन कित्यान करया आनी कितें आनी तुवें यु नो यू हॅव मेड दीस एफर्ट यो एफर्ट घेवन कोंकणीन उलयना म्हणून तुका शाबासकी आनी हांव देव बरें करूं म्हणटा तुका आयकतल्यांकूय मातशी उमेद येतली ही तुजी कोंकणी आयकून. तर आतां तुवें आमकां सांगलां की आमची ही आय सी पी मिशन आख्या संवसाराक आसा तर ही आमच्या न्यूझीलंड देशान पावली की ही आनी यु नो आमकां खबर ना आमकां लायक हांगा ऑकलंडाक ह्या संस्थेची कांय खबर ना तर इज इट ऑल अराउंड न्यूझीलंड ओर जस्ट तूं आहा पळय थिंगाच वेलिंगटनाक आख्या वेलिंगटन शारान आहा की तांकांय खबर ना जावं कितें आमकां सांगशी की ही वेलिंगटन आय मीन न्यूझीलंडाक की ही पावली ती.
होय आमी 1989 हिंगा आमी येवन बिकॉज आमी एट स्कूल ऑफ मिशन करता प्रोग्राम करता तर हिंगाचो एकलो भुरगो जर्मनीन वचून तेणी स्कूल ऑफ मिशन केल्ले कसो तेंगा पावलो म्हण म्हाका आय हॅव नॉट आस्किंग बट तो हांगाचो भुरगो एकलो थंय येयलो आनी इवन मो देवा अदर्स ऑल्सो आनी ते थंय स्कूल ऑफ मिशन करून मागीर तो म्हणपाक लागलो हांगा करचें म्हणून स्कूल ऑफ मिशन आनी ते भाशेन ते आमी 1989 वर्सा हांगा न्यूझीलंडाक हिंगा
वेलिंगटनान
इन दीस इन इन वेलिंगटनान हेच बिल्डिंगान तेन्ना हे बिल्डींग आमचे न्हू आसले रिडेम्प्टरीज पाद्री चलयताले हे बिल्डींग हे बिलोंग्स टू रिडेम्प्टरीज प्लेस आनी तेंकडल्यान आमी घेवन तो प्रोग्राम कंडक्ट करपाक स्कूल ऑफ मिशन करपाक आमी हे बिल्डींग घेतले आनी आमी त्या बिल्डिंगान ते स्कूल ऑफ मिशन केले हिंगा पांच म्हयन्याचे स्कूल ऑफ मिशन केले आमी आनी तितूंतल्यान स्लोली मागीर जायते जाणां तांकां जावंक हे जाले की वय आमी बीन कम्युनिटी जावंक जाय तेंकांय आपोवणें आसले तेंकांय एक आशा आसली तेंच्या काळजान की आमी एकठांय जावन कितें देवाचें काम करूं. आतां तुमी कशें म्हाका विचारताले आमकां हिंगा एक लोकल कम्युनिटी करपाक कशें जाता काय म्हणून लायक देट दीस पीपल हियर वर आस्किंग की कितें कशें करचें आमी काय म्हणून आनी तेन्ना ती स्लोली मागीर हे ते पाद्री तेन्ना कितें जाले तेंचो नंबर सारको डावन जाल्लो हांगा रावताले पळय ते आनी तेंकां हे बिल्डींग विकूंक जाल्ले आनी वचोंक जाले मागीर तेणी विकून पळोवपाक आनी दे वॉन्टेड मेक शुअर देट दीस बिल्डींग इज नॉट यूज फॉर सम सेक्युलर पर्पज बट फॉर
स्पिरिच्युअल वर्क
गॉड्स वर्क. सो ते दोग जाण कोणे आयल्ले दोन टू डील्स वर दे बट बोथ द डील्स फेल थ्रू दे हॅड मनी हांगा देवाची येवजण दे हॅड द मनी टू गेट द बिल्डींग टू बाय द बिल्डींग बट द डील फेल थ्रू आनी आमी कोण पळय डिवायन प्रोविडन्साचेर डिपेंड करून रावताली पळय सांबडी फ्रॉम पोलंड केम फॉरवर्ड एन्ड पेड मोस्ट ऑफ द मनी दॅट वी हॅड टू पे एन्ड ही हे घर आमकां मेवलें.
वाव तर तुवें म्हणलां की इट्स अ फेमस बिल्डींग सो कॅन यू टेल अस वेर इज द एड्रेस सो वॉट इज द नेम ऑफ द बिल्डींग.
Yeah, it is called St. Gerard's Monastery. It is on Mount Victoria.
डोंगरार वयर आहा तुम्ही?
वय 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 वय. आणि सच अ ब्युटिफुल सीन फ्रॉम माय विंडो. ओ माय गुडनेस,
ना ना ना,
मिलियन डॉलर व्ह्यू.
आय नो, ना ना ना, फेअर इनफ. तू म्हणता ते सारखे, बिकॉज आय मीन आय रिमेंबर हांव बाय द ग्रेस ऑफ गॉड म्हाका चान्स मेळ्ळो होली लँडाक वचोंक इन 2011. आणि त्यांना आम्ही गेले त्यांना, वॉट वॉज अमेझिंग वॉज हाव मॉनेस्ट्रीज आर बिल्ट ऑन टॉप ऑफ हिलॉक्स ऑर हिल्स, अँड जस्ट अमेझिंग. अँड ऑफकोर्स देर इज अ होल हिस्ट्री, अँड वी अंडरस्टँड वाय चर्चेस इन गोवा वर ऑल्सो बिल्ड ऑन हिलॉक्स अँड थिंग्स लाईक दॅट, लाईक यु नो, मीन्स वी डोंट हॅव माउंटन्स अँड स्टफ लाईक दॅट. तर सो मागीर तूं म्हणटा दीस मिशन इज ओनली इन वेलिंगटन ऑर देर आर कम्युनिटीज ऑल्सो अदर पार्ट्स ऑफ न्यूझीलंड?
नो, इन न्यूझीलंड वी डोंट हॅव एनी अदर कम्युनिटीज ना, बट आम्ही आउटरीच ओवर द इयर्स ना फ्रॉम 1994-1992 लाईक वी गॉट दिस बिल्डिंग. And after that, in from 1994 or something, formally this building was in use for schools and things like that. And one of the programs, as I mentioned, for the school is we take them on, the second part of the program of the school is we take them on outreaches. And they were in outreach, tanka school and outreach korun, even the community also by itself also, when there is no school, ami bhi outreach anoita, parish mission, school mission. We have actually gone right from the north, even Auckland we have come a few times, from north to right to the south, even to Invercargill.
Okay, wow.
Yeah, we have gone to most of the parts of New Zealand we have covered. In fact, yeah, we have a map there and we have put like kind of things, some,
dots.
So many places we have gone, yeah.
So what tumi kine kota skola cha burgyang retir tita kitehen kiten kota tumi?
Retreat dita tanka, day retreat, you know, for each class wise.
Oh wow.
We do retreats for the children and we make it fun.
And so, what age group of children?
All age group, primary, middle school, secondary, college.
Wow. So I think all. you should pray, or we should actually pray for you all to visit Auckland more often, and at least touch, and because this is the most populous city. If by the grace of God we get any vocations, it could possibly be from Auckland. I mean, yes, God has his own way of working, and definitely does not mean because
in
Auckland
fact, there
has,
are two boys here. In fact, there are two boys here in Wellington who wants to also interested in joining. One is joining the Marist priest.
Oh, wow.
And Akulaha, he's still like kind of studying. I mean, we are journeying with him here.
Okay.
So we do nurture vocations from here. In fact, we have a youth group in Bangalore. And amcha Bangalore youth group antlyan 5 sana padri zalya.
Oh wow. Wow. And you know, that is how God works. It's through communities. Like, I mean, I know we also have some communities, Christian communities in Auckland, and there have been vocations from the communities, and that is a wonderful way to get vocations as well. This sanstha ji ha, it's lay people ki sanstha, but tumka do you all even have spiritual assistance, like from clergy? As what I mean is, this ICP, does it have its own religious order? Do they have priests or nuns or something that can meet the spiritual needs of the community?
No, now we have got two priests and two seminarians.
What do you
actually
mean,
two seminarians.
What do you mean by three
priests? Jesuit spirituality, partly Jesuit spirituality, Ignatian spirituality we have. So that's why we do have the Jesuits coming and having
teaching,
retreats.
Yes.
We have annual community retreat.
Yeah.
Then we have individual also, we go on retreat. As couples, they also go on retreat. We have even singles, we go on retreat.
Yes.
So we have lay people, we are singles, we have couples.
Yeah.
We have consecrated singles.
Okay. Because as you say, the theology of the Jesuits is second to none. Like they are the theologians of the church. And I've been very lucky in Goa to have quite a lot of Jesuit प्रिस्ट फ्रेंड्स एंड ऑल
त्यांना
कोण फादर what's his name? I forgot. My gosh. Yeah. I mean, when I was small, Skolan hallo tenna I retir old Goa kello. So that was where we stood, have all our school retreats. And so
Yeah. 10th standard, even I went to that Light of Christ group, went in the Father George's house.
No. These are wonderful memories. तर ते हे म्हणटा म्हणून तुवें म्हणलां ही आय सी पी जी संस्था खूब देशांनी आहा आनी हांवें पळयलां सिंगापूर कोरिया आय मीन युएसए गाना कोलंबिया पोलंड इटली जर्मनी आमचे इंडियेक फिलिपिन्स न्यूझीलंड माल्टा खूब देशांनी आहा तर तू ही संस्था आहा ताजी वेगळ्यो वेगळ्यो मिनिस्ट्रीज आहा म्हणजे हांवें पळयलां एक लायक तुवें म्हणलां तुमचे पॅरिश मिशन आहा तुमचे यूथ मिशन आहा आनी मागीर स्कूल ऑफ मिशन म्हणला म्हणून मागीर आनी थोडे पोनी हांव खूब म्हाका खूब हें दिसता यू नो आय वॉज बट सरप्रायज लुकींग एट समथींग मिनिस्ट्री कॉल्ड सान आंद्रेयास ओ सेट फ्री ओ वुमन टू वुमन सो वॉट आर दीज मिनिस्ट्रीज
The Saint Andreas is similar to like this Alpha course.
Okay.
Well, that is Saint Andreas, and that is for the youth. For youth, yeah. Mostly for youth, that Saint Andreas, like an Alpha course for youth, like kind of. Set Free is a healing retreat ministry.
Okay.
It's a retreat ministry, healing. So setting free, emotional bondages with Ashen to set free. Okay. So that is the idea behind the set free retreat. That is also international. So we have had many of those in India, but also in other parts of the world. Different parts of India also, but different parts of the world also we have had that. Even here in New Zealand also we have had.
Okay.
Then we also had pastoral care courses.
Okay.
We have had quite a few pastoral care courses, especially lately we had one in every 6 months we had it in Singapore.
Uh-huh.
Yeah, but earlier we have dusre gaavantoi been dusre deshanoi bhi ami kortali, but now more lately it has been in Singapore.
Okay, and what does this what really got me reading a bit was the explain to us the woman to woman.
Ah, yes. So, Woman to Woman is a ministry only specifically for women.
So, amcha mogal boyino kon aikata tumi aikata tumka special ministry
hai.
Yes. Oh, wow. Wow. And can you elaborate a bit on it?
Yeah. So, it is a prayer meeting where we take women's topics or like people, women from the Bible or things like that. And so that the women also feel cared for. Each meeting can be like coordinated differently. There's no like one set pattern every meeting, sometimes we also get them on their anniversaries and all, we celebrate them. Women's Day, we celebrate them, make it very special, because sogle women have suffered over the years. Women have suffered, not deliberately maybe, but for whatever reasons, women have suffered. Yes, they suffer in their homes. Sometimes they become the people to do everything in the background. They are totally in the background. So we celebrate them in the woman to woman ministry. We empower them in a way, in a good way. Not like to fight against people. No, not that kind of empowerment is of no use. So we empower them in a good way, so that they become even better women of God.
Yes.
The whole idea.
This is also wonderful. The ministries, ministries is like sogle looking at the spiritual needs, magne ante. Tumi wowri hoop kotta. I was also quite interested in reading your initiatives, like you'll have a hope exchange and long distance firebrand and millennium films. So can you just elaborate on hope exchange?
Hope Exchange is one of our biggest hospitals that we have started in Ghana.
Okay.
And it is purely, we have done it in Ghana because that's the place, where people are not able to help themselves.
Mm-hmm.
So they are not able to afford the मेडिकल एक्सपेन्सीस अँड थिंग्स लाईक दॅट नो ट्रीटमेंट त्यांना जायना नी. तर आम्ही किती करता ते हे हॉस्पिटल बांधला पासून ऑल ऑन डोनेशन नॉट फ्रॉम देअर बट फ्रॉम अदर पार्ट ऑफ द वर्ल्ड. Maybe a little bit they might have put also to make them feel that this is ours.
Doctor
yata, they are all honorary services. They are like medicals who want to bless the African place.
So
they come from in part time like that, you know. They like 2 months or 1 month, you know. They come there to give their services. Many of them are specialists, and they come there to give their services. Even big dignitaries are kind of helping to sponsor that, so that it is like the expenses like free of charge almost, or they pay like minimum to make them feel that they are paying something. So the whole idea is that. So it is purely actually a social, you know, endeavor.
So
the other
initiatives also that you all do were quite interesting with regards to long distance firebrand millennium film.
And for
all of this, I would tell our listeners, please go to icpe.org. World Institute of World Evangelization website. So I'll repeat it again. It is www.icpe.org. तर बाय बेनिल्डा तुका हांव देव बरें करूं म्हणटा. आय मीन तुका इट्स आय जस्ट कांट से थँक यू इनफ. आय विश वी कूड गो फॉर 2 hours विथ दिस इंटरव्यू ऑर यू नो कंटिन्यू एन सच एन इंटरेस्टिंग टॉपिक. द थिंग इज इफ गॉड विलिंग वी माइट बी एबल टू गेट यू अगेन, बट आय हैव ऑल्सो हर्ड यू आर ऑन योर नेक्स्ट मिशन आउट ऑफ न्यूजीलैंड टू द फिलिपींस. सो
वी प्रे टू गॉड टू
So we pray that God blesses you on your new mission and keeps you safe in your travels. And thank you so much for your love for God's, you know, work and for His better glory. तर आम्ही देव बरें करूं म्हणटा, तुका आयकतल्यांक देव बरें करूं म्हणटा. बाब बॅप्टिस्ट तुका देव बरें करूं म्हणटा, तूं आयला आनी आमकां तुवें कॉन्सोलार हेल्प केला म्हणून. आनी हें कांतार घेवन आमी सगल्यांक देव बरो दीस आवडेता.
La marina odela moja samkar yon bosa la kapuloria kalsa nove tu paro brasle buskota sondira ne buskorona Astur so cosa, Karis noche nasle, Selina, Karza visavisa, Selina, Unoi ulloma, Selina, Tachana gardisti polora, Selina, Marung laglena, samkar de musut aris dududuk lagle coffee bi etalo de ko moja anat ne sudle